jazz.com.
महायोद्ध कर्ण भाग 10 कर्ण मृत्यु घटोत्कचाच्या वधानं रात्रीचं युद्ध थांबलं होतं. घटोत्कचानं जवळजवळ 2 अक्षहीन सेनेचा नाश केला होता. प्रातःकाली पुन्हा नव्या उत्साहानं आम्ही युद्धाला प्रारंभ केला. त्या दिवशी पांडवांनी पुन्हा एकदा कपट करून स्वतःच्या गुरूंशी कपट करून त्यांचा वध केला होता. गुरु द्रोणांच्या मृत्यूनंतर कौरवांचा सेनापती मी झालो होतो. आमच्या पक्षात फारच कमी महारथी उरले होते. दुर्योधनाच्या 80 भावांचा वध एकट्या भीमानं केला होता. ज्याप्रमाणे दुर्योधनाच्या 80 भावांचा वध केला त्याचप्रमाणे उद्या रणभूमीमध्ये तुझ्या सगळ्या भावांचा वध करेन अशी प्रतिज्ञा भीमानं केली होती. युद्धाचा 16वा दिवस उजाडला. मी कौरवांचा सेनापती म्हणून रणांगणात प्रवेश केला आणि आक्रमणांचा आदेश दिला. आमचं लक्ष राजकुमार दुशासन आणि अन्य धृतराष्ट्र पुत्रांचं रक्षण करणं हे होतं. परंतु मी दुर्योधनाला सोडून जाऊ शकत नव्हतो, कारण भीमानं दुर्योधनाला बंदी बनवलं असतं किंवा त्याचा वध झाला असता तर हे युद्ध आजच संपलं असतं आणि मी जिवंत असेपर्यंत हे होऊ दिलं नसतं. अन्य पांडवांनी मला, दुर्योधनाला, गांधार राजांना आणि अश्वत्थाम्याला युद्धात गुंतवून ठेवलं. इकडे भीमानं अन्य कौरवांचा वध करायला सुरुवात केली. मी नकुल सहदेवाशी युद्ध करत होतो, परंतु माता कुंतीला दिलेल्या वचनाचं स्मरण करून मी त्यांना पराजित केलं पण त्यांचा वध नाही केला. तिकडे दुर्योधनाच्या 58 भावांचा वध केला होता त्या भीमानं. मी दुशासनाच्या रक्षणार्थ जाणार इतक्यात अर्जुनानं मला द्वंद्व युद्धाचं आव्हान दिलं. मी त्याच्याशी युद्ध केलं नसतं तर तो दुर्योधनाला आव्हान देईल म्हणून मी त्याचं द्वंद्वाचं आव्हान स्वीकारलं. अर्जुन आणि माझ्यात घनघोर युद्ध सुरू झालं. आमचे बाण एकमेकांना घायाळ करत होते. मी अर्जुनावर नागास्त्राचा प्रयोग केला. वासुदेवांनी रथाचं चाक भूमीत दाबलं आणि माझं अस्त्र अर्जुनाच्या डोक्यावरून निघून गेलं. पुन्हा एकदा वासुदेव अर्जुनाची ढाल बनून उभे राहिले होते. इतक्यात पांडवांच्या विजयी नगाऱ्यांनी शंखनादाने दुशासन वधाचा, भीमानं त्याचा पण पूर्ण केल्याचा संकेत दिला आणि सूर्यास्त होऊन युद्ध थांबलं होत. कसल्याशा आवाजानं मी भानावर आलो. राधाई म्हणायची ते योग्य होत. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. माझ्या भूतकाळानं माझ्या भविष्याचं उत्तर दिलं होतं. दुर्योधनाच्या ह्या ऋणातून मुक्त व्हायची वेळ जवळ आली होती. विजयाचं दान त्याला देऊन मी इथून दूर निघून जाणार होतो. ना राज्य, ना सन्मान, ना संपत्ती, यातलं काहीच नको होतं मला. आता हवी होती शांतता, फक्त शांतता. उद्याचं युद्ध कौरव पांडवांमध्ये नसेलच, ते असेल फक्त कर्ण अर्जुनामधलं युद्ध. ना पितामह भीष्म, ना गुरु द्रोण, कोणीही उद्या आमच्या मध्ये येणार नव्हतं. उद्याचं युद्ध परशुराम शिष्य कर्ण आणि द्रोण शिष्य अर्जुनामधलं होतं. आम्ही एकमेकांचे प्राण घेण्यासाठी फक्त युद्ध करणार होतो आणि स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणखी एक अधर्म मी करणार होतो. हा अधर्म करणं कर्तव्यच होतं माझं. नियतीनंच आम्हाला एकमेकांविरुद्ध उभं केलं होतं. माणूस कितीही श्रेष्ठ असला तरी नियतीपुढे त्याचं कधीच काहीच चालत नाही. मी शिबिराच्या बाहेर नजर टाकली. आकाशात विविध रंगांची उधळण सुरू होती. जणू ते सूर्यदेवांच्या आगमनाची वर्दी देत होते. मी स्नान करून युद्धासाठी सज्ज झालो होतो, शरीरानं आणि मनानंही. मी दुर्योधनाच्या शिबिरात गेलो. कालचं सगळं दुःख बाजूला सारून तो उत्साहानं, अजून द्वेषानं पांडवांना पराभूत करण्यासाठी सज्ज होत होता. मला पाहून माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, कर्णा, अर्जुनाचा वध करशील ना आज? दुशासनाच्या वधाचा सूड घेशील ना? मी दुर्योधनाला आश्वस्त करत म्हणालो, मित्रा, तुला जे हवंय तेच होईल. आज विजय तुझाच होईल. आम्ही रथावर आरूढ होऊन युद्धभूमीकडे निघालो. मद्रराज शल्य माझ्या रथाचं सारथ्य करत होते. शंखनादानं युद्धाला प्रारंभ झाला. आम्ही पांडव सेनेवर आक्रमण केलं. आज माझं लक्ष फक्त अर्जुन होतं. मी मद्र राजांना माझा रथ अर्जुनाच्या दिशेनं घेऊन चालण्यास सांगितले. मद्रराज हसत म्हणाले, राजकुमार, अर्जुनाशी युद्ध करणं अवघड आहे. तुमच्या सारख्या सूतपुत्राला तर शक्यच नाही. मी त्वेषानं ओरडलो, मद्रराज, आता मी कौरव सेनेचा सेनापती आहे. माझ्या आदेशांचं पालन करणं तुमचं कर्तव्य आहे. तेव्हा शब्दांचे बाण चालवण्यापेक्षा रथ चालवा आणि माझा रथ अर्जुनाच्या रथासमोर नेऊन उभा करा. मी तुमच्या आदेशाचं पालन करेन सेनापती, परंतु तुम्ही मला बोलण्यापासून अडवू शकत नाही. याच अटीवर मी तुमच्या रथाचं सारथ्य स्वीकारलंय. मी शांत होत म्हणालो, मद्रराज, मी हे जाणतो. तुम्ही रथ अर्जुनाच्या दिशेला घ्या. आमचा रथ अर्जुनाच्या दिशेनं जाऊ लागला. मी अर्जुनाला द्वंद्वाचं आव्हान दिलं, परंतु ते आव्हान अर्जुनानं स्वीकारण्याआधीच वासुदेवांनी त्यांचा रथ दुसऱ्या दिशेला न्यायला सुरुवात केली. हे पाहून मी मद्रराजांना म्हणालो, मद्रराज, रथ त्या दिशेला घेऊन वासुदेवांच्या रथाच्या समोर नेऊन उभा करा. आमचा रथ त्या दिशेनं जाऊ लागला आणि अचानक आमच्या रथाचं चाक भूमीत धसलं. मी मद्रराजांना म्हणालो, मद्रराज, रथाचं चाक बाहेर काढा. त्यावर मद्रराज द्वेषानं म्हणाले, ते माझं काम नाही अंगराज. तुमच्या रथाचं सारथ्य करण्याचा आदेश मला दिलाय. मी क्षत्रिय आहे, तुमच्या सारखा सूत पुत्र नाही. मी हे रथाचे चाक बाहेर काढणार नाही. मद्रराज, आहे मी सूतपुत्र, परंतु माणूस त्याच्या जन्मावरून नाही, त्याच्या कर्मावरून, त्याच्या चरित्रावरून तो ओळखला जातो. तुम्ही रथाचं चक्र काढणार नसाल तर मी काढीन भूमीतून ते चाक बाहेर. मला लाज नाही वाटत. मी माझं धनुष्य रथात ठेवलं आणि रथाचं चाक बाहेर काढण्यासाठी रथातून खाली उतरलो. इतक्यात वासुदेवांचा रथ माझ्या समोर येऊन उभा राहिला. वासुदेव म्हणाले, अंगराज, अर्जुन तुमच्याशी युद्ध करायला तयार आहे. अर्जुना, मला हे रथाचं चाक भूमीतून काढू दे, मग मी तुझ्याशी द्वंद्व करायला तयार आहे. असं म्हणून मी रथाचं चाक बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागलो, पण काही केल्या मला ते चाक बाहेर काढता येत नव्हतं. इतक्यात वासुदेव म्हणाले, पार्थ, बाण मार, कुणाची प्रतीक्षा करतोयस? माधव, अंगराज निशस्त्र आहेत, ते रथातून खाली उतरले आहेत. हे युद्धाच्या नियमांविरुद्ध आहे. मी त्यांच्यावर शस्त्र कसं उचलू? कोणते नियम पार्थ? युद्धाचे नियम कधीच मोडलेत. दिव्यास्त्र चालव. वासुदेवांचे शब्द ऐकून अर्जुनानं धनुष्यावर बाण चढवला. हे पाहून मी द्वेषानं उद्गारलो, थांब अर्जुना, निशस्त्र योद्ध्यावर प्रहार करणं अधर्म आहे. माझं वाक्य संपताक्षणीच वासुदेव कडाडले, अधर्म अंगराज? आत्ता तुम्हाला धर्म आठवतोय? आठ आठ महारथींनी मिळून निशस्त्र अभिमन्यूवर प्रहार केले तो अधर्म नव्हता? संपूर्ण सभेत द्रौपदीला वेश्या म्हणणं अधर्म नव्हता? अर्जुनाचा वध करण्यासाठी रात्री युद्ध करणं हा अधर्म नव्हता का अंगराज? धर्म अधर्माची भाषा तुम्हाला आता शोभत नाही अंगराज. वासुदेवांचे शब्द ऐकून मी तसाच उभा राहिलो आणि पुन्हा वासुदेवांच्याच शब्दांनी भानावर आलो. ते अर्जुनाला माझ्यावर प्रहार करायला सांगत होते. मी संतापानं उद्गारलो, वासुदेव, जर अर्जुनानं शस्त्र उचललं तर मी ब्रह्मास्त्राला आव्हान देईन. असे म्हणून मी मंत्र म्हणू लागलो, परंतु काही केल्या मला मंत्र आठवेनात. मी पुन्हा पुन्हा प्रयत्न करू लागलो. वासुदेव कठोर स्वरात उद्गारले, पार्थ, अंगराजांना त्यांच्या विद्येचं विस्मरण झालंय, तेव्हा या संधीचा वापर कर. अंजली अस्त्रानं वध कर अंगराजांचा. वासुदेवांचे हे शब्द ऐकून मला भगवान परशुरामांनी दिलेल्या शापाची आठवण झाली. मला कळलं, हीच ती वेळ आहे, परंतु मी ही योद्धा आहे. शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणं माझं कर्तव्य आहे. म्हणून मी माझ्या रथाचा चाक बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागलो. इकडे वासुदेवांचं ऐकून अर्जुनानं धनुष्यावर बाण चढवला आणि क्षणार्धात तो बाण माझ्या कंठात घुसला. जखमी खाली कोसळलो. वासुदेवांच्या डोळ्यात अश्रू गोळा झालेले मी पाहिले आणि मी हात जोडून वासुदेवांना अभिवादन केलं. वासुदेवांनी आपलं मस्तक हलवून माझ्या अभिवादनाचा स्वीकार केला. त्यांनी आसूड ओढला आणि अर्जुनाचा रथ दूर दूर जात होता आणि मी डोळे मिटले. पांडवांच्या विजय नगाऱ्यांचा आणि पांडुपुत्र अर्जुनाचा विजय असो, पांडुपुत्र अर्जुनाचा विजय असोच्या आरोळ्या कानावर पडत होत्या. तो आवाज ऐकून माझ्या मनात दुर्योधनाचा विचार आला. माझ्या सामर्थ्याच्या जोरावर तो ह्या युद्धात पाय रोवून उभा होता. जेव्हा त्याला ही वार्ता कळेल तेव्हा काय होईल त्याच. इतक्यात कर्णा कर्णा असा आर्त आवाज मला ऐकू आला आणि मी डोळे उघडले. दुर्योधनाच्या डोळ्यात पाणी होत. तो माझ्या मस्तकावरून हात फिरवत म्हणाला, कर्णा उठ, मी हा बाण काढतो. आपण राजवैद्याला हा घाव बरा करण्यास सांगू. मी मोठ्या कष्टानं म्हणालो, नको, खूप उशीर झालाय. आता हा बाण तसाच तसाच राहू देत, काढू नकोस. क्षमा कर मला मित्रा, तुला दिलेला वचन मी नाही पाळू शकलो. तुझ्या पराभवाला मी कारण झालो. दुर्योधन भरलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत म्हणाला, कर्णा असं नको म्हणूस. युद्धात जय पराजय नियतीच्या हातात असतो, परंतु त्या दुष्ट पांडवांनी फक्त माझं कुटुंबच उद्ध्वस्त नाही केलं तर माझा मित्रही माझ्यापासून हिरावून नेला. कुणासाठी कशासाठी युद्ध करू मी आता? दुर्योधना, तुला हस्तिनापूरच्या गादीवर बसलेलं बघण्याचं माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी युद्ध कर. असा हताश होऊन खचून जाऊ नकोस. जा आणि युद्ध कर. जा दुर्योधना जा. तुला असं खचलेलं बघून मी समाधानानं मरू शकणार नाही. तू जा इथून. माझं बोलणं संपताच दुर्योधन अनिच्छेनेच तिथून उठला आणि पुन्हा युद्ध करण्यासाठी जाऊ लागला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून मनात विचार आला. ही एकमेव व्यक्ती होती जिने मनापासून ह्या कर्णाला स्वीकारलं, इतका अपार स्नेह दिला आणि माझ्या मृत्यू समयी ज्याच्या डोळ्यातही फक्त दुःख होत. जीवनभरच्या संघर्षातून, अपमानातून आणि अधर्मातून मी कायमचा मुक्त होणार होतो. माता कुंतीला दिलेलं वचन मी पूर्ण केलं होतं. त्यांचे पाचही पुत्र जिवंत होते आणि जन्मापासूनच त्यांना नको असलेला हा पुत्र आणि त्यांचं हे रहस्य काळाच्या उदरात गडप होणार होत कायमसाठी. आता मी ना राधेय होतो, ना कौंतेय होतो, ना मित्र कर्ण होतो, ना सूत पुत्र होतो, ना सूर्य पुत्र होतो. मी आता फक्त माझ्या मृत्यूची वाट बघणारा महारथी कर्ण होतो, महायोद्धा कर्ण होतो.